पावणे 2 लाखांची फौज घेऊन शाहिस्ते खान पुण्यावर चालून आला. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला. लाल महालात त्यानं मुक्काम ठोकला. पुण्यश्लोक जिजाऊंनी वेदमंत्रांच्या घोषांनी पवित्र केलेल्या लाल महालात नायकिणींचे नाच सुरू झाले. या शाहिस्ते खानाच्या जाचातून स्वराज्याला मुक्त करणं ही आता महत्वाची कामगिरी होती. आणि राजांनी मुहूर्त ठरवला. चैत्र शुद्ध अष्टमी साल 1663 राजगडावरून निवडक 400 मावळ्यांना घेऊन महाराज पुण्याकडे निघाले. ठरल्याप्रमाणे मध्यरात्री मुतपाक खाण्याच्या वाटेनं त्यांनी लाल महालात प्रवेश केला. जागोजागचे पहारे छाटायला त्यांनी सुरुवात केली. मावळ्यांची चाहूल लागताच एकच हलकल्लोळ उडाला. पण खानाच्या राण्यांनी दिवे विझवून अंधार केला. अंधारातच शिरखान सुरू झालं. महालाला आतून कड्या लावल्यामुळे बाहेरचं लष्कर आत शिरू शकत नव्हतं. खानाचा मुलगा अबुल फत्ते खान आपल्या परीनं प्रतिकार करू लागला. पण धुमश्चक्रीत तो मारला गेला. मराठ्यांना हवा होता शाहिस्ते खान. शाहिस्ते खान जनान खान्यात लपून बसला होता. महाराजांनी त्याला शोधून काढलं. शाहिस्ते खान पळून जाऊ लागला. शिवाजीराजांनी तलवारीनं त्याच्यावर आघात केला. पळण्याच्या प्रयत्नात खानाचा जीव वाचला. पण त्याला उजव्या हाताची 3 बोटं गमवावी लागली. महालाचे दरवाजे उघडताच गर्दीचा फायदा घेऊन महाराज आणि मावळे योजनेभर हुकूम सिंहगडाच्या दिशेनं रवाना झाले. शाहिस्ते खानाची आणि मुघल साम्राज्याची अब्रू धुळीला मिळाली. आणि नामुष्कीनं खानानं 3र्याच दिवशी पुणे सोडलं. शत्रूला चांगलीच अद्दल घडली. राजांचा बेत सफल झाला.